Book 2
24
Чувис
Чувис
Встреча
Бхет
Бхет
Ты опоздал на автобус.
Тужи бас цуклика?
Тужи бас цуклика?
Я тебя полчаса ждал.
मी अर्धा तास तुझी वाट बघितली.
मी अर्धा तास तुझी वाट बघितली.
У тебя нет с собой мобильника?
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का?
तुझ्याकडे मोबाईल फोन नाही का?
В следующий раз будь пунктуальной.
पुढच्या वेळी वेळेवर ये.
पुढच्या вели वेळेवर ये.
В следующий раз возьми такси.
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये.
पुढच्या वेळी टॅक्सी करून ये.
В следующий раз возьми с собой зонт.
पुढच्या вели स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये.
पुढच्या вели स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये.
Завтра я свободен.
उद्या माझी सुट्टी आहे.
उद्या माझी सुट्टी आहे.
Давай завтра встретимся.
Апон удя бетайце ка?
Апон удя бетайце ка?
Сожалею, но завтра я не могу.
Маф кара, мала удя яйла замнан нахи.
Маф кара, мала удя яйла замнан нахи.
У тебя есть планы на эти выходные?
येत्या शनिवार रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरवले आहेस का?
येत्या शनिवार रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरवले आहेस का?
Или ты уже с кем-то договорился?
किंवा दुसऱ्या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का?
किंवा दुसऱ्या कोणाला भेटायचं तुझं आधीच ठरलं आहे का?
Я предлагаю встретиться на выходных.
मला सुचवायचे आहे की आपण आठवड्याच्या अखेरीस भेटूया.
मला सुचवायचं आहे की आपण आठवड्याच्या अखेरीस भेटूया.
Может, организуем пикник?
आपण पिकनिकला जाऊया का?
आपण पिकनिकला जाऊया का?
Может, поедем на пляж?
आपण समुद्रकिनारी जाऊया का?
आपण समुद्रकिनारी जाऊया का?
Может, поедем в горы?
आपण पर्वतावर जाऊया का?
आपण पर्वतावर जाऊया का?
Я встречу тебя у офиса.
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.
Я встречу тебя у дома.
मी तुला न्यायला घरी येईन.
मी तुला न्यायला घरी येईन.
Я встречу тебя на автобусной остановке.
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.